ಕನಕಭೂಷಣಮಾಶ್ರಯಂತಿ ಮೃಗಾಂಗನೇವ ಮುಕುಲಾಭರಣಂ ತಮಾಲಂ ಅಂಗೀಕೃತಾಖಿಲ ವಿಭೂತಿರ್ ಪಾಂಗಲೀಲಾ ಮಾಂಗಲ್ಯದಸ್ತು ಮಮ ಮಂಗಲ ದೇವತಾಯ ಮುಗ್ಧಾ ಮುಹುರ್ವಿದಧತಿ ವದನೆ ಮುರಾರೇ ಪ್ರೇಮತ್ರಪಾ ಪ್ರಣಿಹಿತಾನಿ ಗತಾಗತಾನಿ ಮಾಲಾದಶೋರ್ಮಧುಕರೀ ಮಹೋತ್ಪಲೇಯ ಸಾಮೀ ಶ್ರೀಂ ದಶತು ಸಾಗರ ಸಂಭವಾಯ ವಿಶ್ವಾಮರೀಂದ್ರ ಪದವೀ ಬ್ರಹ್ಮದಾನ ದಕ್ಷ ಆನಂದ ಹೇತುರಧಿಕಂ ಮುರವೀ ದ್ವಿಷೋಪಿ ಈಶನ್ನೈಷೇಧತು ಮೈ ಕ್ಷಣಮಿಕ್ಷಣಾರ್ಥಂ ಮಿಂದೀ ವರುದರ ಸಹೋದರ ಮಿಂದೀರಾಯ ಕ್ಷಮಧಿಗಮ್ಯ ಮುದಾ ಮುಕುಂದ ಆನಂದ ಕಂದ ಮನಿಮೇಶ ಮನಂಗ ತಂತ್ರ ಆಕೇಕರ ಸ್ಥಿತ ನಿಕಪಕ್ಷ್ಮ ನೇತ್ರ ಭೂತ್ಯೇ ಭವಿ ಮಮ ಭುಜಂಗ ಶಯಾಂಗ ನಾಯ ಭಾವಂತರೆ ಮಧುಜಿತ ಶ್ರಿತಕೌಸ್ತು ಭೇಯ ಹಾರಾವಲೀವ ಹರನೀಲಮಯೀ ವಿಭಾತಿ ಕಾಮಾ ಪ್ರಭಾ ಭಗವತೋಪಿ ಕಟಾಕ್ಷ ಮಾಲಾ ಕಲ್ಯಾಣ ಮಾವಹತು ಮೇ ಕಮಲಾಲಯಾಯ ಕಾಲಾಂಬುದಾಲಿ ಲಲಿತೋರಸಿ ಕೈಟಭಾರೇ ಧಾರಾಧರೆ ಸ್ಫುರತಿಯ ತಡಿದಂಗನೇವ ಮಾತು ಸಮಸ್ತ ಜಗತಾಂ ಮಹನೀಯ ಮೂರ್ತಿ ಭೀ ಭದ್ರಾಣಿ ಮೇ ದಿಶತು ಭಾರ್ಗವನಂದನಾಯ ಪ್ರಾಪ್ತಂ ಪದಂ ಪ್ರಥಮತ ಕಿಲ ಯತ್ ಪ್ರಭಾವಾನ್ ಮಾಂಗಲ್ಯ ಭಾಜಿ ಮಧುಮಾತಿನಿ ಮನ್ಮಥೇನ ಮಯ್ಯಾ ಪತಿಥದಿಹ ಮಂಥರ ಮೀಕ್ಷಣಾರ್ಥಂ ಮಂದಾಲಸಂ ಚ ಮಕರಾಲಯ ಕನ್ಯಕಾಯಾ ದಧ್ಯಾದಯಾನುಪವನೋ ದ್ರವಿಡಾಂಬುಧಾರಾ ಅಸ್ಮಿನ್ನ ಕಿಂಚನ್ ವಿಹಂಗ ಶಿಶೋ ವಿಷಣನೇ ದುಷ್ಕರ್ಮ ಧರ್ಮಮಪನೀಯ ಚಿರಾಯ ದೂರಂ ನಾರಾಯಣ ಪ್ರೇಣಿನೀ ನಯನಾಂಬುವಾಹ ಇಷ್ಟಾ ವಿಶಿಷ್ಟ ಮತಯೋಪಿ ಯಯಾದಯಾದ್ರ ದೃಷ್ಟ್ಯಾ ತ್ರಿವಿಷ್ಟ ಪಪದಂ ಸುಲಭಂ ಲಭಂತೆ ದೃಷ್ಟಿ ಪ್ರಹಿಷ್ಟ ಕಮಲೋದರ ದೀಪ್ತಿರಿಷ್ಟ ಪುಷ್ಟಿ ಕೃಷಿಷ್ಟ ಮಮ ಪುಷ್ಕರ ವೃಷ್ಟಿರಾಯ गिरिदेवतीति गरुणध्वज सुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति श्रेष्ठी स्थिति प्रलय केलिषु संस्थिताये तस्यै नमस्त्रिभुवने कगुरुस्तरुणे श्रुत्यै नमोस्तु शुभकर्म फल प्रसूत्यै रत्यै नमोस्तु रमणीय गुणाणवायै शक्त्यै नमोस्तु शतपत्रिनिकेतनायै पुष्ट्यै नमोस्तु पुरुषोत्तमवल्लभायै नमोस्तु नालीकनिभाननायै नमोस्तु दुग्धोदधिजन्मभूत्यै नमोस्तु सोमामृतसोदरायै नमोस्तु नारायणवल्लभायै सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षी त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्धतानि मामेव मातरनिशङ्कनियन्तु मान्ये यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः सन्तनोति वचनाङ्गमानसे स त्वां मुरारि हृदयेश्वरी भजे सरसि जनिलय सरोज हस्ते भवल तमाम शुकगंध माल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूति करि प्रसीद माहयम् दिग्गस्तिभिः कनक कुंभ मुखावशिष्ट स्वरवाहिनी विमल चारु जल प्लुतांगी प्राप्तर्नमामि जगतां जननीम शेषम् लोकाधिनाथ गृहिणीं अमृताब्धिपुत्रीम् कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गितेरपाङ्गे अवलोकय मां किञ्चनानां प्रथमं पात्रं कृतिमं दयायाः स्तुवन्ति ये स्तुतिभिर्भूभिरन्वहम् त्रैमयीं त्रिभुवन्मातरं रमा गुणाधिका गुरुतर्भाग्यभागिनो भवन्ति ते भुवि बुध भाविताशयाः